नवम सर्ग मेघराजाचा वध। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, विभीषणाचे म्हणणे ऐकल्यावर श्रीराम म्हणाले, अरे विभीषणा, त्या महाभयंकर दैत्याची संपूर्ण माया मी जाणतो। तो मेघनाथ ब्रह्मास्त्र जाणणारा शूर मायावी आणि महाबलशाली आहे। तसेच लक्ष्मणाचे स्वरूप आणि तो करीत असलेली जी माझी सेवा, हे दोन्ही मला माहीत आहेत। लक्ष्मणाने माझ्या सेवेसाठी निद्राने आहार सोडले आहेत, हे सगळे माहीत असूनही भविष्यकालीन इंद्रजित वधाचे महत्वाचे कार्य लक्षात घेऊन मी त्याला खाण्यापिण्याचा किंवा झोप घेण्याचा आग्रह केला नव्हता। असे बोलून ज्ञानी माणसातील श्रेष्ठ असे राम लक्ष्मणाला म्हणाले, अरे लक्ष्मणा, हनुमान इत्यादी वानर समूहांचे सर्व नायक आणि मोठी सेना यांना बरोबर घेऊन तू जा आणि मेघनादाला ठार कर। सर्व सैन्यासह हा अस्वलंत राजा जांबवान आणि मंत्र्यांसह विभीषण हे तुझ्याबरोबर येतील। विभीषण तो प्रदेश जाणणार आहे, तसेच तेथील लपून राहण्याच्या गुहा तुला माहीत आहेत, त्याला माहीत आहेत। रामांचे वचन ऐकल्यावर लक्ष्मण हा विभीषणासह जाण्यास तयार झाला। भयंकर पराक्रम असणाऱ्या लक्ष्मणाने आपले दुसरे एक उत्तम धनुष्य घेतले। नंतर रामांच्या पदकमलांना स्पर्श करून आनंदित होऊन लक्ष्मण म्हणाला, आज माझ्या धनुष्यावरून सुटलेले हे बाण इंद्रजिताचे भेदन करून पाताळातील भोगवती नदीच्या पाण्यात स्नान करण्यात जातील। अशा प्रकारे बोलून लक्ष्मणाने रामांना प्रदक्षिणा घालून प्रणाम केला आणि इंद्रजिताच्या वधाच्या इच्छेने तो वेगाने धावला। अनेक सहस्र वानराबरोबर हनुमान लक्ष्मणाच्या मागोमाग चालू लागला। मंत्र्यांसह विभीषण सुद्धा त्वरेने निघाला। जांबवान इत्यादी अस्वले सुद्धा त्वरेने लक्ष्मणाच्या मागोमाग निघाली। वानरासह लक्ष्मण जेव्हा निकुंभिला प्रदेशात पोहोचला, तेव्हा राक्षसांची गर्दी त्याला दुरूनच दिसली। महापराक्रमी लक्ष्मण धनुष्य सज्ज करून तयार झाला। वीर अंगदासह जांबवान सुद्धा तयार झाला। त्यावेळी राक्षसांचा अधिपती विभीषण लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा, हे राक्षस बघ, हे जे मेघाप्रमाणे काळे असे राक्षसांचे सैन्य दिसून येत आहे, त्या प्रचंड सैन्याचा नाश करण्याचा प्रयत्न कर। हे सैन्य नष्ट झाल्यावर मगच मेघनाद तुला दिसू लागेल। जोपर्यंत मेघनादाने सुरू केलेले हवन पूर्ण झालेले नाही, तोपर्यंतच तू ताबडतोब त्याच्यावर चालून जा। हे वीरा, हिंसापरायण, अधर्मिक दुरात्मा, अशा मेघनादाला तू त्वरेने ठार कर। हे विभीषणाचे वचन ऐकल्यावर शुभ लक्षणे असणाऱ्या लक्ष्मणाने मेघनादावर बाणांचा वर्षाव केला, तर वानर समूहांच्या नायकांनी पाषाण, पर्वत शिखरे आणि वृक्ष यांनी दैत्यांवर सर्व बाजूंनी प्रहार केले। तेव्हा त्या राक्षसांनी सुद्धा परशु, तीक्ष्ण बाण, तलवारी, तोमर इत्यादी वानर समूहांचे नायक आणि वानर सैन्य यांच्यावर हल्ला केला। त्यावेळी फार कोलाहल झाला। अशा प्रकारे वानर आणि राक्षस यांच्यामध्ये तुमुल युद्ध सुरू झाले। आपले सर्व सैन्य सगळीकडून मारले जात आहे हे पाहून इंद्रजित निकुंभिला आणि होमहवन सोडून सत्वर बाहेर आला। अतिशय क्रोधाने धनुष्य घेऊन आणि रथावर आरूढ होऊन तो रणांगणात आला आणि युद्धासाठी लक्ष्मणाला आव्हान देत म्हणाला, अरे लक्ष्मणा, मी मेघनाद आहे, माझ्याकडून तू आता जिवंत सुटणार नाहीस। आणि तेथेच आपल्या चुलत्याला विभीषणाला पाहून तो निष्ठुर शब्द बोला, अरे काका, तू इथेच लंकेमध्ये जन्मलास आणि वाढलास, तू माझ्या पित्याचा सख्खा भाऊ आहेस, परंतु आता मात्र तू स्वजनांना सोडून देऊन शत्रूची सेवा पत्करलीस। तुझ्या पुत्राप्रमाणेच असलेल्या माझा तू कसा बरे द्रोह करीत आहेस, तू पापी आणि दुष्ट बुद्धीत आहेस। विभीषणाला असे बोलून हनुमानाच्या खांद्यावर बसलेल्या लक्ष्मणाला त्याने पाहिले। तेव्हा अनेक आयुधे आणि तलवारी सज्ज करून ठेवलेल्या रथात बसलेल्या मेघनादाने प्रचंड आकाराचे एक धनुष्य उचलून त्याचा भयंकर टणत्कार करून तो म्हणाला, अरे वानरानो, आज माझे बाण तुमच्या प्राणांचे प्राशन करतील। त्यावेळी रागाने फुतकार टाकणाऱ्या सापाप्रमाणे असणाऱ्या आणि शत्रूचे दमन करणाऱ्या लक्ष्मणाने धनुष्यावर बाणांचे संधान करून तो राक्षस श्रेष्ठ इंद्रजितावर सोडला। तेव्हा रागाने डोळे लाल झालेल्या इंद्रजिताने लक्ष्मणाकडे पाहिले। लक्ष्मणाने सोडलेल्या आणि इंद्राच्या वज्राप्रमाणे कठीण असणाऱ्या बाणांचा प्रहार होताच इंद्रजित एक क्षणभर मूर्छित पडला, पण तो पुन्हा शुद्धीवर आला। वीर लक्ष्मण आपणापुढे उभा ठाकलाय असे त्या वीर इंद्रजिताला दिसले, तेव्हा रागाने डोळे लाल झालेला इंद्रजित लक्ष्मणावर धावून गेला आणि धनुष्याला बाण जोडून तो लक्ष्मणाला म्हणाला, जरी पहिल्या युद्धात तुला दिसला नाही, तरी आता मी तुला माझा पराक्रम दाखवतो। माझ्या पुढे तू आता नीट उभा रा. असे सांगून त्याने सात बाणांनी लक्ष्मणाला विद्ध केले. तसेच तीक्ष्ण धार असणाऱ्या दहा उत्तम बाणाने त्याने हनुमंताला विद्ध केले. त्यानंतर वीर्यशाली आणि रागाने ज्याचा उत्साह द्विगुणित झाला होता अशा इंद्रजिताने अचूक सोडलेल्या 100 बाणाने विभीषणाला विद्ध केले. लक्ष्मणाने सुद्धा त्याचप्रकारे शत्रूवर बाणांचा वर्षाव केला. सोन्याप्रमाणे चमकणारे इंद्रजिताचे चिलखत लक्ष्मणाच्या बाणाने चांगलेच विद्ध झाल्यामुळे ते फुटले आणि त्याचे तिळा एवढे तुकडे होऊन ते रथाच्या मागील भागात पडून तेथून जमिनीवर पडले. तेव्हा क्रुद्ध झालेल्या इंद्रजिताने भयंकर पराक्रमी वीर अशा लक्ष्मणाला युद्धामध्ये हजारो बाणाने विद्ध केले. त्यामुळे लक्ष्मणाचे दिव्य कवचही फुटले आणि तो खाली पडले. अशा प्रकारे परस्परांचा प्रतिकार करीत ते दोघे एकमेकांवर धावून जाऊन लढू लागले आणि वारंवार निश्वास टाकणाऱ्या त्या दोघांचे पुन्हा तुंबळ युद्ध झाले. दोघांचे सर्व अंगे सर्व बाजूंनी बाणांनी झाकले गेले आणि ते दोघेही रक्तात न्हाऊन निघाले. ते दोघे महापराक्रमी वीर दीर्घ काळपर्यंत एकमेकांवर तीक्ष्ण बाण टाकून लढत राहिले, पण कुणाचाही जय किंवा पराजय झाला नाही. दरम्यानच्या काळात वीर लक्ष्मणाने 5 बाणांनी इंद्रजिताचा सारथी आणि घोड्यासही दररथ यांचे चूर्ण करून टाकले आणि आपल्या हाताची चलाखी दाखवित लक्ष्मणाने तेथे धनुष्य तोडून टाकले. तेव्हा मेघनाथाने दुसरे एक उत्तम धनुष्य त्वरेने सज्ज केले. ते धनुष्य सुद्धा लक्ष्मणाने 3 बाणांनी तोडून टाकले आणि ज्याचे धनुष्य तुटले होते अशा मेघनाथाला सुद्धा एक अनेक बाणांनी विद्ध केले. तेव्हा पुन्हा दुसरे नवीन धनुष्य घेऊन सूर्याप्रमाणे चमकणाऱ्या धारदार बाणाने प्रचंड पराक्रम असणाऱ्या इंद्रजिताने लक्ष्मणाला विद्ध केले. तसेच बाणाने दिशा फिरून टाकीत त्याने वानरांनाही विद्ध केले. तेव्हा इंद्रबाण धनुष्यावर चढून आणि तो इंद्रजितावर रोखून अतिशय बळकट अशा आपल्या धनुष्याची दोरी त्याने कानापर्यंत ओढली आणि रामांच्या चरणकमलांचे स्मरण करीत वीर लक्ष्मण म्हणाला, जर दशरथ पुत्र राम धर्मात्मा सत्य प्रतिज्ञ आणि तिन्ही लोकात प्रतिद्वंद्वी रहित वीर असेल तर हे बाणा तू या रावण पुत्र इंद्रजिताला ठार कर. असे बोलून तो सरळ लक्ष्याचा वेध घेणारा बाण कानापर्यंत ओढून वीर लक्ष्मणाने इंद्रजितावर सोडला. ज्यावर चमचमणारी कांतिमान कुंडले होती असे इंद्रजिताचे शोभिवंत मस्तक शिरस्त्राणासह धडापासून वेगळे करून त्या बाणाने ते जमिनीत पाडले. तेव्हा आनंदित झालेले देव हे रघुत्तम लक्ष्मणाचे गुणगान करीत आणि वारंवार त्याची स्तुती करीत त्याच्यावर पुष्पवृष्टी करू लागले. देव आणि महर्षी यांच्यासह भगवान इंद्र अतिशय हर्षित झाला आणि आकाशात सुद्धा देवांच्या दुंदुभीचा निनाद ऐकू येऊ लागला. इंद्रजित मारला गेला हे पाहून आकाश स्वच्छ झाले, जगाला धारण करणारी पृथ्वी स्थिर झाली आणि सर्वत्र जय जयकार होऊ लागला. श्रम दूर झाल्यावर लक्ष्मणाने शंख फुंकून त्या नादाने रणांगण भरून टाकले आणि त्यानंतर सिंहाप्रमाणे गर्जना करून त्या प्रभू लक्ष्मणाने धनुष्याच्या दोरीचा टणत्कार केला. त्या नादाने वानर अतिशय हृष्ट झाले आणि त्यांचे श्रमही दूर झाले. त्यानंतर त्यांची मने आनंदित झाली होती आणि जे लक्ष्मणाची स्तुती करीत होते अशा वानर श्रेष्ठासह तसेच हनुमान आणि विभीषण यांना बरोबर घेऊन अतिशय संतुष्ट झालेल्या लक्ष्मणाने रामाजवळ जाऊन त्यांचे दर्शन घेतले आणि मग त्याने विनयपूर्वक साक्षात प्रभू नारायण स्वरूप आपल्या श्रीराम या ज्येष्ठ भावाला वंदन केले आणि म्हटले, हे रघुश्रेष्ठा, केवळ तुमच्या कृपाप्रसादामुळे इंद्रजित युद्धात ठार झाला. लक्ष्मणाने भक्तीपूर्वक उच्चारलेले हे वाक्य ऐकून आनंदित झालेल्या रघुत्तमाने त्याला आलिंगन दिले, त्याच्या मस्तकाचे अवघ्राण केले आणि प्रेमपूर्वक म्हटले, हे लक्ष्मणा, छान छान उत्तम, मी तुझ्यावर संतुष्ट झालोय. तू फार दुष्कर असे कर्म केलेस. मेघनाथाचे निधन झाल्यामुळे हे शत्रू मर्दना आपण जणू सर्व काही जिंकले. 3 दिवस आणि 3 रात्री युद्ध करून तू कसे काय होईना त्या वीर मेघनाथाला ठार केलेस, त्यामुळे आज तू मला शत्रू रहित केलेस. आता पुत्राच्या शोकामुळे व्याकुळ झालेला रावण माझ्याशी युद्ध करण्यास नक्कीच लंकेतून बाहेर येईल, तेव्हा मी त्या रावणाचा वध करीन. इकडे लक्ष्मणाकडून महाबलवान मेघनाथ मारला गेला हे ऐकल्यावर रावण मूर्छित होऊन जमिनीवर पडला. त्यानंतर शुद्धीर येऊन तो पुन्हा उठला आणि पुत्र शोकाने त्याचे मन अतिशय दीन झाल्यामुळे तो विलाप करू लागला. आपल्या पुत्राचे गुण आणि कर्मे आठवून तो शोक करीत म्हणाला, इंद्रजित मारला गेला हे कळल्यावर आज देवांचे सर्व समूह, सर्व लोकपाल आणि सर्व महर्षी भयरहित होऊन सुखाने झोपतील. अशा प्रकारे नाना पद्धतीने त्या रावणाने पुत्रावरील प्रेमामुळे पुष्कळ विलाप केला. त्यानंतर राक्षसांचा राजा रावण अतिशय क्रुद्ध झाला आणि त्याने युद्धामध्ये जणू सर्व राक्षसांचा नाश करण्याच्या इच्छेने त्यांना युद्धाला जाण्याची आज्ञा दिली. त्यानंतर पुत्राच्या वधाने संतप्त झालेल्या आणि क्रोधाच्या आहारी गेलेल्या त्या शूर रावणाने स्वतःच्या बुद्धीने काहीसा विचार केला आणि सीतेचा वध करण्यास तो धावत निघाला. रागावलेला रावण हातात खड्ग घेऊन आपल्याकडे येत आहे हे पाहून राक्षसींच्या वेढ्यात बसलेली सीता भयभीत आणि शोकाकुल झाली. तितक्यात त्या रावणाचा एक बुद्धिमान, शुद्ध आचरणाचा आणि विचारी सुपार्श्व नावाचा सचिव रावणाला म्हणाला, हे रावणा, खरोखर तुम्ही साक्षात कुबेराचे धाकटे भाऊ आहात. वेद विद्येचे व्रत तुम्ही घेतले आहे, स्वधर्म आचरणात पटायत आहात, शिवाय अनेक गुणाने संपन्न आहात. अशा स्थितीत तुम्हाला एका स्त्रीचा वध करण्याची इच्छा कशी बरी झाली? आम्हा सर्वांना बरोबर घेऊन तुम्ही युद्धात राम आणि लक्ष्मण यांचा वध करा, म्हणजे तुम्हाला सीता लगेच प्राप्त होईल, असे सुपार्श्वाने म्हटल्यावर रावण परत फिरला. हितचिंतकात येते धर्मानुकूल वचन दुरात्म्या रावणाने मान्य केले आणि तो चढदिशी आपल्या राजवाड्यात परत गेला. नंतर शोकामुळे बुद्धी मूढ होऊन तो आपल्या सुहृदांसह पुन्हा राजसभेत गेला. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे युद्धकांडे नवम सर्ग समाप्त.